तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
वंचित बहुजन आघाडीमुळे आता महाविकास आघाडीमध्येच भांडणं लागायची वेळ आली आहे. काँग्रेसला विरोध करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना आता ठाकरे पवारांवर भरोसा राहिलेला नाहीये. प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय साधायचंय बघूया साम टीव्हीचा एक स्पेशल रिपोर्ट.
ठाकरे पवारांच्या भूमिकेवर वंचितला संशय. प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र. वंचितचा मवियावर भरोसा नाही काय? महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाही. मवियाच्या चार जागांच्या प्रस्तावाला प्रकाश आंबेडकरांनी अजूनही स्वीकारलेलं नाही. उलट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून वंचितचा नवा प्रस्ताव दिलाय. महाराष्ट्रातील सात जागांवर वंचित काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देईल अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली. मविया वंचितला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्यानं बैठका घेते. मवियाच्या बैठकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार. मवियानं वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडालाय. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी सात मतदारसंघांची नावं मला द्यावीत. महाराष्ट्रातील सात जागांवर काँग्रेसला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटले. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि शरद पवार गटावरचा माझा विश्वास उडालाय असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले.
आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला सात जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे. त्या सात जागा कुठल्या ते त्यांनी ठरवावं. आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल, पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल, तो कम्युनिकेट केला जाईल. युतीतले आम्ही प्लेयरच नाही आहोत, युतीतले ते तिघे प्लेयर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावरती वंचित आघाडीवरती कशाला ब्लेम करताय? आम्ही वारंवार तुम्हाला सरळ सांगतोय की भांडणं त्यांची आहेत, ते भांडणं मिटवत नाहीत. त्यांच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन होत नाही आहे. तुम्ही आम्हाला धरताय, वेटीस धरताय.
पण आम्हाला वंचितच्या पाठिंब्याची गरज नाही अशी तिखट प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. तर मवियात अविश्वास निर्माण होईल असं वक्तव्य आंबेडकरांनी करू नये असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिलाय.
असं त्यांनी दिला तर ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे. आम्ही काय मागत नाही आता पाठिंबा. असं त्यांनी दिला तर ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे. आम्ही काय मागत नाही आता पाठिंबा.
खरगेंचं स्टेटमेंट आल्याशिवाय मी कुठल्याही स्टेटमेंटला रिॲक्ट करणार नाही.
तुमचं पत्र गेल्याबरोबर इतक्या लवकर स्टेटमेंट येण्याचं मध्ये अर्थ काय आहे?
मला काहीच माहित नाही, तुम्ही त्यांना विचारा.
त्यांना जे करायचं आहे त्यांनी करावं. आमची आजही त्यांना विनम्रपणाने विनंती आहे की आपण एक सामुदायिक उद्दिष्ट घेऊन निवडणुकीला उतरतो. आपल्याला संविधान बदललं जाणार कळतं आहे, लोकशाहीची हत्या होणार हे दिसतं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जपलेली मूल्य मातीमोल करण्याचा प्रयत्न होत असताना त्यांच्या नातवाने कोणाला सहकार्य करावं हा त्यांनी विचार करावा.
दरम्यान मवियात भांडण असल्याचा आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना मवियानं अल्टिमेटम दिल्याची चर्चा आहे. पण संजय राऊतांनी या चर्चेला फेटाळून लावलंय.
प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही. ते सन्माननीय नेते आहेत, ते त्यांचा पक्ष चालवतात, ते त्यांची भूमिका मांडतात. वंचित बहुजन आघाडी हुकुमशाही विरुद्ध लढणारा पक्ष आहे, संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे. आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून चार जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे.
प्रकाश आंबेडकरांची ठाकरेंसोबत युती आहे, पण ठाकरेंवरच भरोसा नाही. काँग्रेस सर्वाधिक भ्रष्ट पक्ष असल्याचं सांगतात आणि तीच काँग्रेस आता जवळची वाटते. त्यामुळे मवियासोबत दुहेरी भूमिकेतून प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय साधायचंय हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.
या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉड्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.